आकाशवाणी मुंबई। भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। दहशतवादाविरोधात भारताची भूमिका मांडण्यासाठी बहुपक्षीय शिष्टमंडळं आज इथिओपिया, लंडन, अल्जेरिया आणि स्पेनला पोहोचली। देशभरात आज 25व्या फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमाचं आयोजन। चीन आशियातील शक्ती संतुलन बदलण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याची तयारी करत असल्याचा अमेरिकेचा दावा। आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याकरता आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात दुसरा पात्रता सामना। दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुतेचा भारताचा संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी विविध देशांमध्ये गेलेल्या बहुपक्षीय शिष्टमंडळांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ इथिओपिया इथं पोहोचलं आहे। या प्रतिनिधीमंडळानं इथिओपियामधले संसद प्रतिनिधी, मान्यवर व्यक्ती आणि आफ्रिकी संघ आयोगाच्या सदस्यांची भेट घेतली। भारताला नियंत्रण रेषेच्या पलीकडून असलेला दहशतवादाचा धोका आणि देशात सांप्रदायिक सलोखा बिघडवण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांची माहिती त्यांना शिष्टमंडळानं दिली। भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ फ्रान्स, इटली आणि डेन्मार्कचा दौरा आटोपून लंडनला पोहोचलं आहे। भारत आपली भूमिका परिणामकारकपणे मांडेल आणि इतर तीन देशांप्रमाणेच लंडनमध्ये देखील भारताच्या भूमिकेला पाठिंबा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। याशिवाय भाजप खासदार बैजयंत पांडा यांचं शिष्टमंडळ सध्या अल्जेरियाच्या दौऱ्यावर असून त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला, तर द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ स्पेनमधल्या माद्रिद इथं पोहोचलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून पश्चिम बंगालच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत। शहा यांनी आज कोलकाता इथं सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचं उद्घाटन केलं। कोलकाता विमानतळावर भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचं काल स्वागत केलं। शहा आज भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत संबोधित करतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या दौऱ्यावर असून ते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठक घेणार आहेत। यावेळी नाशिकमधल्या 3 आणि त्र्यंबकेश्वरमधल्या 10 आखाड्यांचे महंत उपस्थित राहणार आहेत। नाशिकमधल्या कुंभमेळा पर्वाच्या तारखा यावेळी घोषित केल्या जातील। यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात उभारलेल्या उत्कृष्टता केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। उत्तर प्रदेशासह देशभरात सामंतवादी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वर्चस्वामुळे जातीय भेदभाव आणि हिंसेसारख्या घटना घडत आहेत। यामुळे देशात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ठीक नाही हे दिसतं असं बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी म्हटलं आहे। उत्तर प्रदेशानं देशाच्या प्रगतीत महत्वाची भूमिका बजावली पाहिजे, मात्र गुन्हेगारी आणि गरिबी यांच्या चर्चेमुळे राज्याची प्रतिमा डागाळली जाते असं त्या म्हणाल्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागालँड विधानसभेचे सर्व 7 आमदार सत्ताधारी पक्ष डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षामध्ये सामील झाले आहेत, त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची संख्या 32 झाली आहे। संसदीय कामकाज मंत्री आणि एनडीपीपी पक्षाचे वरिष्ठ नेते केजी केने यांनी काल वार्ताहरांना ही माहिती दिली। या आमदारांनी विलीनीकरणाचा अर्ज विधानसभा अध्यक्षांकडे सादर केल्याचं केने यांनी सांगितलं। फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमाअंतर्गत आज देशभरात एक विशेष तिरंगा रॅली काढली जात आहे। केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय राष्ट्रीय राजधानी दिल्लीतून या विशेष रॅलीचं नेतृत्व करतील। ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू योगेश्वर दत्त, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सरिता मोर, अभिनेत्री शर्वरी आणि माजी क्रिकेटपटू साबा करीम यांच्यासह क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या प्रमुख व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होतील। युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं एका निवेदनात सांगितलं की 3 जूनला होणाऱ्या जागतिक सायकल दिनामुळे आजचा कार्यक्रम केवळ शारीरिक तंदुरुस्तीमध्ये सायकलिंगच्या मोठ्या भूमिकेचा संदेशच नाही, तर भारताच्या सशस्त्र दलांसाठी सामूहिक आदरांजली म्हणूनही महत्वाचा आहे। देशभरातल्या 2000 अधिक ठिकाणी आज सायकल दिन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। मंगोलियातल्या उलानबातर इथल्या विशेष दल प्रशिक्षण केंद्रात भारत मंगोलियाचा संयुक्त लष्करी सराव सुरु आहे. कालपासून सुरु झालेला हा सराव येत्या 13 तारखेपर्यंत सुरु राहील. यात भारत आणि मंगोलियातल्या वाढत्या संरक्षण सहकार्याला प्रतिबिंबित करणाऱ्या विविध उपक्रमांचा समावेश असेल. या सराव सत्राचं उद्घाटन मंगोलियातले भारतीय राजदूत अतुल मल्हारी गोत्सुर्वे आणि मंगोलियाचे मेजर जनरल लख गावसुरेन गोन्सेलेम यांच्या हस्ते झालं. दोन्ही मान्यवरांनी सहभागी सैन्यदलांना शुभेच्छा दिल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेचे संरक्षण सचिव पेट हेक्सेथ यांनी तैवानला चीनकडून लवकरच धोका निर्माण होणार असल्याचा इशारा दिला आहे. आशियातल्या अनेक भागांवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याच्या आशेनं एक वर्चस्ववादी शक्ती बनण्याचा प्रयत्न चीन करत आहे, असं सिंगापूरमधल्या शांग्रीला संवादात बोलताना हेक्सेथ म्हणाले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानवर आक्रमण करण्यासाठी चीनी सैन्याला 2027 पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे असा दावा करून अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी आशियाई देशांना संरक्षण खर्च वाढवण्याचं आणि युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेसोबत सहकार्य करण्याचं आवाहन केलं. चीन आशियातील शक्ती संतुलन बदलण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याची तयारी करत असल्याचा दावाही त्यांनी केला. रशियात झालेल्या एका रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह 7 जणांचा मृत्यू झाला तर 30 जण जखमी झाले. अपघातग्रस्त रेल्वेगाडी मॉस्कोहून क्लिमोव्हकडे जात असताना ती रुळावरून घसरली. ब्रायनस्क प्रदेशाच्या पश्चिमेकडच्या भागात एक पूल कोसळल्यानं ही रेल्वे रुळावरून घसरल्याचं रशियाच्या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याकरता आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात दुसरा पात्रता सामना होणार आहे. अहमदाबाद इथं आज संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरु होईल. या क्वालिफायर 2 अर्थात दुसऱ्या पात्रता सामन्यात प्रवेश मिळवण्यासाठी गुणतालिकेत 3rd आणि 4th क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये झालेल्या निर्णायक सामन्यात मुंबईनं गुजरातचा पराभव केला होता. या सामन्याआधी साखळी फेरीत गुणतालिकेत सर्वोच्च 2 स्थानी असलेल्या पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम सामन्यात थेट प्रवेशासाठी पहिला पात्रता सामना झाला होता. त्यात पंजाबचा पराभव करून बंगळुरूनं थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या पराभवानंतरही स्पर्धेच्या नियमानुसार पंजाबला अंतिम सामन्यात प्रवेशासाठीच्या दुसऱ्या पात्रता सामन्यात खेळण्याची संधी आहे. आता स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आजच्या सामन्यातला विजेता संघ आणि बंगळुरू यांच्यात येत्या 3 जूनला अहमदाबाद इथं अंतिम लढत होईल. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिन्नर यानं काल रात्री 4th फेरीत प्रवेश केला. त्यानं चेक प्रजासत्ताकच्या जिरी लेहेका याचा 6-0, 6-1, 6-2 असा पराभव केला तर नोवाक जोकोविच यानं ऑस्ट्रियाच्या फिलिप मिसोलिकचा 6-3, 6-4, 6-2 असा पराभव करत 4थी फेरी गाठली. 4th फेरीत यानिक सिन्नर याचा सामना रशियाच्या आंद्रे रुब्लेव याच्याशी तर जोकोविचचा सामना कॅमेरून नॉरीशी होईल. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आज फ्रान्स आणि इटलीच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. युरोपमधल्या भारताच्या प्रमुख भागीदार देशांसोबतचे धोरणात्मक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करणं तसंच प्रत्येक परिस्थितीला अनुकूल आणि सर्वसमावेशक जागतिक विकासाच्या परस्पर सामायिक दृष्टिकोनानं पुढे वाटचाल करणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे. आपल्या फ्रान्स भेटीत पियुष गोयल फ्रान्सचे अर्थमंत्री तसंच व्यापार मंत्र्यांसोबत अनेक द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. विदर्भ छत्तीसगड पश्चिम बंगाल झारखंड ओडिशा मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये आज वादळ विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाविरोधात भारताची भूमिका मांडण्यासाठी बहुपक्षीय शिष्टमंडळं आज इथिओपिया लंडन अल्जेरिया आणि स्पेनला पोहोचली. देशभरात आज 25व्या फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमाचं आयोजन. चीन आशियातील शक्ती संतुलन बदलण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याची तयारी करत असल्याचा अमेरिकेचा दावा. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याकरता आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात दुसरा पात्रता सामना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.